मी पॉडकास्टर लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट.
अरे हसेंगे लोग, कहेंगे कि फाइनल ईयर में आके छोड़ दिया. वो अपने कपूर साहब कह रहे थे कि खुशकिस्मत हो कि तुम्हारा बेटा आईसीई में पढ़ता है. वो क्या सोचेंगे?
कपूर साहब ने मेरे कमरे में एसी नहीं लगवाया था. मुझे आराम से सुलाकर वो खुद गर्मी में नहीं सोए थे. अपने कंधे पर बैठाकर कपूर साहब मुझे जू में घुमाने नहीं लेके गए थे. वो सब आपने किया था अब्बा. आप क्या सोचेंगे फर्क पड़ता है? कपूर साहब क्या सोचेंगे इससे मुझे कोई फर्क नहीं पड़ता. अरे मुझे तो उनका पहला नाम तक नहीं पता.
दोन मिनट शांतपणे विचार करा. कुठल्या कुठल्या अशा गोष्टी होत्या ज्या फक्त लोक काय म्हणतील, लोक क्या कहेंगे, लोकांच्या भीतीने केल्या नाहीत, सोडून दिल्यात आणि आज रिग्रेट होतोय. आणि कुठल्या कुठल्या अशा गोष्टी होत्या ज्या फक्त आणि फक्त समाजामध्ये त्याला चांगलं म्हणतात म्हणून केल्या आणि आज त्याचा पस्तावा होतोय. इंजिनिअरिंगची ॲडमिशन, कॉर्पोरेट जॉब, लग्न, कुठल्या कुठल्या गोष्टी समाजाच्या प्रेशरमध्ये येऊन केलेल्या आहेत. इन्स्पिरेशन कट्टाच्या 47, 48 आणि 49 या तीन भागात प्रोक्रास्टिनेशन, दिरंगाई, चालढकल या विषयांवर आपण बोललो. भाग 47 आपण बघितलं की प्रोक्रास्टिनेशनची कारणं काय आहेत आणि त्याच्यामुळे होणारे नुकसान काय आहेत. भाग 48 आपण बघितलं दिरंगाई न करण्यासाठी काय करता येईल, उपाय काय आहेत. आणि भाग 49 आपण बघितलं की जरी काही काही गोष्टींवर उपाय खूप सोपे असले तरी काही गोष्टी या डीप सायकोलॉजिकल लेवलच्या असतात. त्यात मुख्यतः तीन गोष्टी होत्या. एक परफेक्शनिझम, दुसरी आपल्याला प्रायोरिटीज सेट करता येत नाही, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक क्या कहेंगे या भीतीने आपण ॲक्शनच घेत नाही, एखादी नवीन गोष्ट, नवीन विचार करतच नाही. आजच्या या भागामध्ये लोक काय म्हणतील, लोक क्या कहेंगे या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. या सगळ्या चर्चेत दोन गोष्टी पुढे आल्या. एक, लोक काय म्हणतील याची खरोखर भीती वाटते आपल्याला, आणि दुसरी गोष्ट की आपण फेल होऊ याची स्वतःलाच भीती वाटते. आणि त्या फेल्युअरचा स्टिग्मा कुठेतरी आपल्या मनात आहे आणि म्हणून आपण फेल झालो तर लोक काय म्हणतील अशी एक भीती वाटते. त्यात कोणी काय खरंच म्हणणार आहे की नाही म्हणणार आहे याची भीती कमी आणि फेल्युअरचा स्टिग्मा जास्त असतो. सो या दोन्ही गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. मी पॉडकास्टर प्रस्तुत हा इन्स्पिरेशन कट्टा आहे आणि मी आपला होस्ट नचिकेत शिरे. आजच्या आपल्या या एपिसोडचे स्पॉन्सर्स आहे ट्रान्सलेशन पॅनेशिया. आणि हो, पुढे जाण्याच्या आधी जिथे कुठे ऐकत असाल, स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन, गाना, गुगल पॉडकास्ट, स्टोरीटेल, ऑडिबल, बिंच पॉड, विंग, हंगामा, यूट्यूब, कुठेही, तिथे इन्स्पिरेशन कट्टाला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि 5-स्टार रेटिंग द्यायला विसरू नका, आत्ता द्या.
आय हॅव स्टॉप जजिंग माय सेल्फ. मी स्वतःला जज नाही करत. मी परमिशन दिली आहे स्वतःला की जर तू स्टेजवर गेलीस, विसरली, फ्रीज झालीस, आय विल नॉट लव्ह यू एनी लेस, इनफ. मी स्वतःला ते सांगून ठेवलेलं आहे की माझ्या नजरेमध्ये मी ना कधी खाली पडणार जर मी परफॉर्म तेवढं व्यवस्थित नाही केलं जेवढं मी लास्ट टाइमला केलेलं, इफ आय मेक अ फूल ऑफ माय सेल्फ ऑल्सो. सो गिव्ह युअर सेल्फ परमिशन. मी लोकांना नेहमी तेच सांगते, मी सो आय टीच नाव, मी तेच सांगते. पहिली गोष्ट, गिव्ह युअर सेल्फ परमिशन टू बिकम अ फूल. इट्स ओके टू बी ट्रीटेड ॲज अ फूल.
स्टोरी टेलर महक मिर्झा प्रभूचा आवाज होता हा. तुम्ही शाळेत असताना कधी फेल झाला आहात? आठवून बघा, आपण शाळेत असताना एखादा मुलगा किंवा मुलगी फेल झाली तर कुठल्या नजरेने किंवा कशाप्रकारे त्या मुलाकडे बघितलं जायचं? नापास घोडम्या, ढप्प, मठ्ठ, कसं काय काय बोललं जायचं? जो नापास झाला आहे त्याच्या घरची परिस्थिती काय होती? परीक्षेच्या दिवसांमध्ये त्याच्या घरी एखादी वाईट घटना तर नसेल घडली? अभ्यासाचं वातावरण त्याच्या घरी आहे का? या सगळ्या कुठल्याच गोष्टींचा विचार न करता आपण त्या नापास झालेल्या मुलाला कसं सगळेजण चिडवायचो हे प्रत्येकाने आठवलं पाहिजे. आज बघितलं तर अशी बरेच उदाहरणं मिळतील की तेव्हा नापास होणारे मुलं आज आपल्यापेक्षा एक खूप चांगल्या लेवलला खूप चांगलं काहीतरी करतात आहे. पण असो, ती गोष्ट वेगळी. आपल्या समाजामध्ये फेल्युअरला खूप वाईट नजरेने बघितलं जातं आणि ते सगळं आपल्यात पण उतरलं आहे. आपण लोकांच्या फेल्युअरला आणि आपल्या स्वतःच्या फेल्युअरला पण खूप वाईट नजरेने बघतो. तो फेल्युअरचा स्टिग्मा किती आहे, यु नो, नापास न होण्यासाठी चिटिंग करून लोक पास व्हायचे, चीट घेऊन यायचे, त्याच्यातनं बघून उतरवायचे आणि पास व्हायचे. म्हणजे काहीच येत नाही आहे तरी परीक्षेत पास झालं ही किती मोठी गोष्ट होती. सो या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावरती आपल्या मनावरती एक परिणाम झालेला आहे आणि तो म्हणजे की नाही, फेल व्हायचं नाही, फेल होणं ही खूप वाईट गोष्ट आहे. पण खरंच विचार केला तर खरंच एवढी वाईट गोष्ट आहे का ती? लेट सी आपले एक्सपर्ट्स काय म्हणतात.
युजली द क्वेश्चन इज नी नी मिलिंद, अगर मैं फेल हुआ तो मैंने, मेरे पास तो 100 आइडियाज है. ओके, मैं फेल हुआ तो फेल हुआ तो क्या होगा, क्या होगा फेल हुआ तो? तुम्हारी इन्वेस्टमेंट है ही क्या है? व्हाट विल यू लूज? यू, आई विल टेल यू व्हाट यू विल लूज. तुम्हारी इज्जत चली जाएगी. ओके, दैट इज व्हाट इज योर प्रॉब्लम. तुमको लगता है कि तुम किसी को मुंह दिखाने के लायक, यू नो, लायक नहीं रहोगे. अरे क्या बात कर रहे हो, अरे भाई, यू टॉकिंग लाइक अ बॉलीवुड हीरोइन. ओके, सो बिहेव लाइक अ, यू नो, लाइक अ सुपरमैन. सीरियसली, क्या फेल हो गया? फेल हो गया, लोग ताने मारेंगे. लोग तो वैसे भी ताने मारते हैं. अरे बिल्कुल, रिचेस्ट पीपल इन लाइफ, उनको भी ताने मारते हैं. ओके, रिलैक्स.
करेक्ट है. आज लोक अंबानींना किंवा इवन इलॉन मस्कला पण शिव्या घालतातच ना. कितीही माणूस श्रीमंत झाला किंवा कितीही मोठा झाला तरी लोक ताने मारणारच आहे. सो फेल तर फेल आहेच काय आपल्याकडे लूज करायला? भारतातले मोस्ट सॉर्ट आफ्टर लाईफ कोच मिलिंद जाधव यांचा आवाज होता हा.
बी बेशरम. पंजाबी मध्ये कहावत आहे, जिसने की शरम उसके फुटे करम. आणि आपल्या मराठी लोकांना आपण काही जास्तच शरम करतो. बेशरम वा इन अ पॉझिटिव्ह वे, असं नाही बेशरम म्हणजे काही पण वेळावाकडा करा. बेशरम वा इन अ पॉझिटिव्ह वे, की स्टॉप गिव्हिंग सो मच इम्पॉर्टन्स टू अदर्स आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय करा. इवन इफ यू फेल, इट इज ओके, बिकॉज फेलियर इज अ इव्हेंट, इट इज नॉट अ पर्सन. मनुष्य कधीही फेल होत नाहीये, तो काही गोष्टी करण्यामध्ये फेल होतो. आणि जोपर्यंत तुम्ही फेल नाही होणार, तुम्हाला कसं सक्सेसफुल होणार ते कळणारच नाही. आपण ते लेबल लावतो ना की ही इज अ फेलियर अँड ही इज अ सक्सेसफुल पर्सन, असं नसतं. राहुल नार्वेकर इज नेव्हर फेलियर. राहुल नार्वेकर इज फेल्ड एट सेव्हरल थिंग्स, दॅट्स ओके. स्टिग्मा जर आपण काढलं ना आपल्या कल्चरमधनं, तर आपले मुलं खूप काहीतरी असम करतील. की भीती इज ओनली बिकॉज ऑफ दॅट लेबल ऑफ अ फेलियर, आणि ते आपल्याला काढायला लागेल. कोण दुसरं येऊन बाहेरून काढणार नाही.
हो, फेल्युअर इज अन इव्हेंट, इट इज नॉट अ पर्सन. खरंच आहे. म्हणजे कितीतरी उदाहरणं घेतले, मला काय मोटिवेशनल व्हिडिओ सारखं बोलायचं नाही आहे, बट खरंच आहे. खूप उदाहरणं अशी आहेत की ज्या व्यक्तीच्या आयुष्यात फेल्युअर फेल्युअर फेल्युअरच होत गेले, आणि पण मग असा एक क्षण आला की जिथे तो व्यक्ती खूप मोठा झाला. अब्राहम लिंकनचं उदाहरण घ्या. असे अनेक उदाहरणं आहेत. फेल्युअर इज अन इव्हेंट, इट इज नॉट अ पर्सन. सो आपण याच्या आधी ज्या केलेल्या गोष्टी ज्याच्यात आपण फेल झालो असेल, त्या झाल्या झाल्या, ओके, फेल झालो, पुढे पण प्रयत्न करू शकतो ना. आणि राहुल नार्वेकर सरांनी म्हटलं तसं की बी बेश्रम. म्हणजे लोक काय म्हणतील की अरे तीनदा फेल झालाय परत तेच ट्राय करतोय, तर ठीक आहे, ओके. आणि मग अशी मिलिंद जाधव सर म्हणाले तसं, लोक तर तसेही ताने मारणारच आहे, तर त्याच्यामुळे काय आपल्याला जे वाटतं ते करायला हवं.
5 4 3 2 1 0.
Lift off normal. Lead strap on ignited.
आपल्या आजूबाजूला समजा बघितलं ना, तर सगळ्यात जास्त वेळा फेल झालेली कुठली संस्था असेल तर ती म्हणजे इस्रो. आता आपल्याला प्रत्येक भारतीयाला त्या संस्थेचा अभिमान आहे, गर्व आहे. पण ती संस्था इथपर्यंत पोचली कारण ती अनेक वेळा फेल झाली. इतकं की आपलं एक जे रॉकेट होतं त्याला ऑलवेज सी लव्हिंग व्हेइकल, ASLV ला ऑलवेज सी लव्हिंग व्हेइकल असं एक नाव पडलं होतं. कारण ते सारखं रॉकेट बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन पडायचं. चंद्रयान 2 च्या फेल्युअरनंतर इस्रो चीफ KSIVAN यांना मोदीजींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडताना आपण सगळ्यांनीच टी व्हीवर बघितलं. पण ते फेल्युअर हे टेम्पररी होतं. इस्रो 2023 चंद्रयान 3 तयारीला लागला पण आणि चंद्रयान 3 हे नक्कीच सक्सेसफुल होईल अशी आपल्या प्रत्येक भारतीयाला आशा आहे. पण ते नाही झालं तरीही कुठलाही भारतीय उदास होऊन बसून जाणार नाही आहे. चंद्रयान 4 तयारीला परत इस्रो लागेलच याची आपल्याला खात्री आहे. इस्रोनी आपली मानसिकता तशी बनवून घेतलेली आहे. फेल्युअर इज जस्ट अन इव्हेंट. सो फेल्युअर इज अन इव्हेंट, इट्स नॉट अ पर्सन. अगेन इस्रोच्या केसमध्ये हे इतक्या ठळकपणे लक्षात येऊ शकतं. पण आपला एक स्वभाव असतो, आपण नेहमी म्हणतो की अरे ते इस्रो आहे, ती खूप मोठी संस्था आहे, आपण एक इंडिव्हिज्युअल माणूस आहोत. पण अल्टिमेटली मानसिकता हीच महत्त्वाची असते, ती इस्रोची असो किंवा आपली स्वतःची असो. फेल्युअरकडे बघण्याचा आपला स्टिग्मा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत इस्रो मानसिकता आपल्या कोणाचीच बनू शकत नाही. आणि मगाशी एक जसं उदाहरण दिलं की शाळेत जो मुलगा नापास झालेला आहे, कुठल्या परिस्थितीत तो नापास झाला आहे हे आपल्याला माहिती नसतं. तसंच आयुष्यात पण एखादा माणूस जेव्हा फेल झालेला आहे तो कुठल्या परिस्थितीमध्ये फेल झालेला आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे जजमेंटल होणं हे खूप चुकीचं आहे. आणि ते फक्त दुसऱ्यांच्या बाबतीत नाही, आपल्या स्वतःच्या बाबतीतही आपण जजमेंटल होणं खूप चुकीचं आहे. आपल्याला स्वतःलाच माहिती नसतं आपण एखाद्या गोष्टीत फेल होतो. कदाचित ती गोष्ट आपण कधीच केलेली नसते, प्रॅक्टिस कमी पडलेली असते, स्किलसेट अजून शिकायला हवे असतात, आपण पहिल्यांदाच प्रयत्न केलेला असतो, किंवा इतर कुठलीही गोष्ट असू शकते. फेल्युअरसाठी अनेक कारणं आहेत. पण मागच्या वेळेस फेल झालो म्हणून परत यावेळेस फेल होईलच, आणि परत फेल झालो तर लोक हसतील, लोक काय म्हणतील, या भीतीनी समजा आपण प्रयत्नच करायचे सोडले तर. ते बॉक्सिंगमध्ये होतं ना की माणूस पडला की हारत नाही, त्यांनी परत उठायला नकार दिला की तो हारतो. म्हणजे मला खरंच मोटिवेशनल स्पीकर किंवा मोटिवेशनल व्हिडिओसारखं बोलायचं नाही आहे, पण हा विषयच असा आहे की अशा गोष्टी निघतात आहे. पण भावना को समजो. पुढे जाण्याच्या आधी एक माहिती. ट्रान्सलेशन पॅनेशिया युअर लँग्वेज पार्टनर. भारतभर समजा आपला व्यवसाय किंवा सेवा पोचवायच्या असतील तर इंग्रजीवर डिपेंड राहून चालणार नाही. ग्राहकांच्या भाषेत संवाद साधायचा असेल तर ट्रान्सलेशन पॅनेशिया तुमची मदत करू शकते. त्यांच्या वेबसाईटचे डिटेल्स आपल्या एपिसोडच्या शो नोट्समध्ये दिले आहेत, त्याला नक्की व्हिजिट करा. www.marathipodcasters.com या संकेतस्थळाला तुम्ही अजून व्हिजिट केली आहे की नाही, नसेल केली तर नक्की करा. इतरही मराठी पॉडकास्टरचे पॉडकास्ट तुम्हाला ऐकायला मिळतील, ते पण नक्की ऐका.
असे खूप गोष्टी जे मी अनाऊन्स करतो मी हे करणार आहे ते होत नाही बरोबर. खूप लोक असतात आणि खूप बोलत होता काय फरक पडतो, कारण माझं लाईफचं लर्निंग हे आहे ना बॉस, की आपण ज्या लोकांना एवढं हे येतो ना इम्पॉर्टन्स की ह्यांचं ओपिनियन अबाउट अस मॅटर्स, काही मॅटर नाही करत. तर यू शुड स्टॉप गिव्हिंग एन एफ अबाउट व्हॉट एनीबडी एल्स थिंक्स अबाउट यू. कारण मोस्ट लोक तुमच्या लाईफचं जेव्हा खराब टाईम असेल ना ते तुमच्या बाजूला उभे असणार जे असतील त्यांचं ओपिनियन पण डझंट मॅटर मोस्ट ऑफ द टाईम, कारण ती त्यांची लाईफ. पण ज्या टायमाला आपण हे डोक्यात काढून टाकतो ना की हे माझ्याबद्दल जर काय विचार करतात त्यांची प्रॉब्लेम आहे, आपली थोडी आहे, काय फरक पडतो.
बट इज इट इझियर सेड दॅन डन?
सी इट इज नॉट. आय सेड, मी पण म्हणतो काय फरक पडतो जेव्हा कोण तुम्हाला टीका करतो, कोण तुम्हाला काहीतरी टोमणं मारतो, तुमच्याबद्दल काही हे म्हणतो, ऑफकोर्स यू फील बॅड. असं नाही की मला पण मी खूप हसतो अरे हा माझ्या, यू फील बॅड, बट यू हॅव टू अनालाइज अँड से डज इट मॅटर, नो गेट ओव्हर इट. आणि आजच्या डेटमध्ये ऑनेस्टली रिअल वर्ल्ड मध्ये टफ आहे नो डाऊट, पण आपण मोस्टली व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये लोकांच्या ओपिनियन बद्दल खूप हे करतो, कारण सगळ्यांच्या फेसबुकवर 5000 फ्रेंड्स आहे, लिंक्डइन वर 20-30,000 फ्रेंड्स आहे आणि बाकी सगळ्या राईट इंस्टाग्रामवर आहे, आणि आपण त्यांची ओपिनियन क्रिएट करतो. सगळ्यात पहिले तर लावा फिल्टर आणि ब्लॉक करा जे तुम्हाला हे करतात. मी तर खूप लोकांना ब्लॉक केलं आता, ठीक आहे, अँड दॅट इज द टफ थिंग टू डू, कारण आपल्याला म्हणतो नाही असं कसं होणार, असं कसं करू. पण माझ्या केसमध्ये काय झालं की माझा एक मस्त सिम्पल रूल आहे की जे माझ्या खराब टायमाला माझ्या बाजूला उभे आहेत ना त्यांची ओपिनियनला ऍटलीस्ट थोडंसं मी कन्सिडर करेन. पण जर मला असं माहिती आहे की हा माणूस सतत मला नेगेटिव्ह फीडबॅक देतोय, सतत मला खाली टाकतोय, इवन इफ ही हॅज बीन माय गुड फ्रेंड, अनफ्रेंड ब्लॉक, सॉरी, आय हॅव वन लाईफ, आय ओव इट टू मायसेल्फ. ठीक आहे, तर मी अशा लोकांना आपल्या लाईफ मध्ये काढून टाकलंय. आणि असे खूप लोक आज मला शिव्या देत आहेत, त्यांना वाटतो अरे आता मोठा माणूस झाला म्हणून. आमच्या तसं नाही, मेन इज की बॉस जर मी काय करतोय आयदर यू सपोर्ट मी ऑर यू शट डाउन सागा. ओके, पण तुम्ही जर सतत मला हे करतायत, टोमणे मारतायत किंवा काय म्हणतायत, वाय विल आय टेक इट, वाय शुड आय टेक इट. तर मी अनफ्रेंड आणि ब्लॉक करतो लोकांना स्ट्रेट. मी फक्त व्हर्च्युअली इन रिअल वर्ल्ड आय स्टे विथ पीपल हु आर पॉझिटिव्ह, ज्यांनी लाईफमध्ये स्वतः काही केलेलं आहे, ठीक आहे, त्यांचे पण ओपिनियनला मी आय डोंट आस्क एनीबडी देअर ओपिनियन. तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे करतो तुम्हाला वाटतं बरोबर आहे नाहीये, बट आय ऑलवेज स्टे अँड आय रीड अबाउट आय फॉलो व्हिडिओज ऑफ पीपल हु हॅव डन समथिंग गुड इन लाईफ. मग त्या संगत मध्ये राहिलो ना तर आपण पण तसे बनतो. तर आय एम सेइंग ट्राय केल्याने काय होतो, यू ट्राय एनिथिंग आणि यू शुड बी ओके. कारण नाही झालं तर नाही झालं. आता खूप काही गोष्टी मी ट्राय केले, इट डिंट वर्क, काय फरक पडतो, ऍटलीस्ट ट्राय तर केलं. तर म्हणून जर चांगल्या लोकांबरोबर तुम्ही राहिलात ना तर दे विल एनकरेज यू टू डू थिंग्स.
हे होते उद्योजक राहुल नार्वेकर. सो परत एकदा शांतपणे विचार करू, कोणकोण असे लोक आपल्या आयुष्यात आहेत की जे फक्त आणि फक्त निगेटिव्ह बोलतात, फक्त आणि फक्त टोमणे मारतात, कदाचित आपल्या समोर मारत नसतील पण आपल्या मागे मारतात आणि ते आपल्याला माहिती आहे. ब्लॉक करूया त्यांना व्हर्च्युअली आणि ॲक्च्युअल आयुष्यात सुद्धा. कदाचित त्यांनी कदाचित ते आपल्या खूप जवळचे असतील, त्यांनी कदाचित आपल्याला कधी मदतही केली असेल, काही उपकारही केले असतील, त्याची परतफेड करू, पण त्यांच्या ओपिनियनला तिथल्या तिथे ब्लॉक करू, कारण त्यांचे ओपिनियन याचं आपल्याला नुकसानच होतं आहे. सो लेट्स मेक अ लिस्ट अशा लोकांची की ज्यांनी आपल्याला फक्त आणि फक्त एनकरेज केलेलं आहे, आणि अशा लोकांची की ज्यांनी आपल्याला डिस्करेजच केलेलं आहे. तू नाही करू शकणार आहे, कदाचित आपल्याला डायरेक्टली डिस्करेज केलं नसेल पण त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला कळतं की हा माणूस प्रत्येकालाच डिस्करेजच करत असतो, कोणालाच एनकरेज करत नाही. अशा लोकांना खरंच फिल्टर लावून ब्लॉक केलं पाहिजे.
सो जैसे मैंने कहा कि यू नो जब आप एक सर्टेन अपब्रिंगिंग से आप बड़े होते हो, जब आपके पेरेंट्स आप अपने बिलीव्स आपको देते हैं कि जरूरी नहीं है कि आपको हर कोई जो बंदा सजेशन दे वो आपके लिए रेलेवेंट हो. बिकॉज जब कोई भी आपको ये बोलता है ये हो नहीं सकता या हो सकता है, तो ये आपसे कोई लेना देना नहीं है, ये उनका बिलीव सिस्टम है कि वो सोचते हैं कि ये हो सकता है कि नहीं हो सकता है. ठीक है, अगर आप सोच रहे हो कि मेरे को यू नो लेट्स से ऑनलाइन कुछ भी या इंस्टाग्राम में रील्स बनाना है या पॉडकास्ट करना है या म्यूजिक करना है या पेंटिंग करना है, तो इसमें करियर बन सकता है कि नहीं, अगर जो भी बंदा बोल रहा है बन सकता है या जो भी बंदा बोल रहा है बन नहीं सकता है, तो ये दोनों अपने बिलीव्स आपको दे रहे हैं. नाउ अब आपका चॉइस है कि आप किसके बिलीफ को आप मानते हो कि हो सकता है कि नहीं हो सकता है.
वाओ, दैट वाज पावरफुल. म्हणजे आपल्याला जो कोणी काय जे काय सांगतो आहे की तू हे करू शकतो किंवा नाही करू शकत, हे याचा आपल्याशी काही घेणं देणंच नाही आहे. त्या माणसाला काय वाटतंय ते तो सांगतोय. म्हणजे एक साधं सोपं उदाहरण घेऊ ना की आज कोहली 100 करेल असं मी म्हणतोय कारण ते मला वाटतंय, किंवा आज कोहली 0 आउट होईल हे मी म्हणतोय कारण मला वाटतंय, पण त्याचं कोहलीशी काही घेणं देणं नाही आहे. सो तसंच आहे की एखादा माणूस आपल्याला चांगलं किंवा वाईट जे काय म्हणत असेल ते त्याचे बिलीफ सिस्टीम्स आहेत, त्याचे बिलीव्स आहेत की हे असं होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत, पण आपण ते खरंच करू शकतो की नाही करू शकत याच्याशी त्याचं काही घेणं देणं नाही आहे.
जो जिम रॉन बोलते हैं ना की आप जिन 5 लोगों के साथ टाइम इन्वेस्ट करते हैं या यू नो बिताते हैं, आप उन 5 लोगों का एवरेज हो. और ये बहुत ही ट्रू है, बहुत ही ट्रू है. आप कैसे लोगों के साथ यू नो हैंग आउट करते हो, कैसे लोगों के साथ मिलते हो, बातें करते हो रेगुलर बेसिस में, तो उनका माइंडसेट आपका माइंडसेट बनता है. अगर इमेजिन करो आप कोई चीज बिलीव करते हो आज की शायद ये चीज काम नहीं करता है, अगर आप रियली पूछोगे कि मेरे दिमाग में ये चीज कहां से आया कि ये काम नहीं करेगा, मैंने शुरू भी नहीं किया और मेरे दिमाग में ये है कि ये काम नहीं करेगा, तो देन आपको पता चलेगा कि ये कहीं से ये जो 5 लोग आपके जो बहुत ही क्लोज लोग हैं जिसके साथ आप बहुत ज्यादा टाइम बिताते हो, ये उनके बिलीव्स आपके अपने बिलीव्स बनने लग जाते हैं. बट जब आप अपने आप खुद को ऐसे लोगों से सराउंड करते हो जो लोग सपने ही बड़े देखते हैं, जो करते ही बड़े हैं, और जिस जो सोचते हैं कि कोई भी चीज इम्पॉसिबल नहीं है, तो देन आपको काफी इंस्पायर करते हैं वो लोग, और यू नो आपका वो माइंडसेट बन जाता है। और मेरे केस में जैसे जब मैं जॉब कर रहा था, यू नो हम दिन में मेरे ऑफिस के लोग और इंक्लूडिंग माई सेल्फ में हम मतलब दिन में कैंटीन में खाना अच्छा नहीं है, मेरा बॉस अच्छा नहीं है, जिंदगी में कुछ अच्छा नहीं जा रहा है, ये बात करते थे। और मैं जब शाम को घर आके इन लोगों से इंटरव्यू करता था तो ये बोलते थे कि भाई लाइफ में मिशन होना चाहिए, विजन होना चाहिए, लोगों की जिंदगी बदलना है, ऐसे बड़े बात कर रहे हैं। तो देन इंस्टेंटली मेरे दिमाग में लाइक मेरे ढक्कन खुला, ओ माई गॉड, मैं यहाँ पे यू नो कैंटीन के फूड अच्छा नहीं है ये कंप्लेन कर रहा हूँ, और ये लोग हैं जो यू नो दूसरे लोगों के जिंदगी में वैल्यू एड, दुनिया बदलने की बात कर रहे हैं। तो देन जब मैंने इन लोगों के यू नो संगत करने लगा, इनकी बातें सुनने लगी, इनका थॉट प्रोसेस समझने लगा कि ये कैसे सोचते हैं, तो आई थिंक उसका काफी इम्पैक्ट रहा है। तो आई थिंक यू नो सही लोगों के जस्ट सराउंडिंग में रहने में भी, और अभी इसका मतलब ये नहीं कि आप फिजिकली साथ में रहना है, इसका मतलब है कि आप अपना इंस्टाग्राम फीड में जाके ये सारे पोस्ट जो रेलेवेंट नहीं है उनको सबको अनफॉलो करो, और उनको उनका फॉलो करो पेज, यू नो जिसको आप जिसके तरह आप बनना चाहते हो। तो आपके आपने वो जो है ना, अभी तो सिर्फ 5 लोगों का फिजिकल नहीं रहा है, जिम रोन जब बोलते थे तब सोशल मीडिया था नहीं इतना, बट अब तो हमारे पास सोशल मीडिया आ गया, तो अब सोशल मीडिया में आप अपना ऐसा फीड प्रिपेयर किए कि जब आप जाओ तो आपको अच्छी चीजें ही दिखे, अच्छे यू नो माइंडसेट की ही बात वो हुए। तो आई थिंक यही 3-4 चीजें हैं।
खरच विचार केला की एखादी गोष्ट सुरू करायच्या आधीच आपण हा विचार करतो की नाही जमणार मला हे, तर आला कुठून आपल्या मनात हे? आपल्या आजूबाजूच्या लोकांचेच विचार हे आपले विचार बनत जातात। बिजयनी म्हटल्याप्रमाणे, बाय द वे हा होता बिजय गौतम, माझा पॉडकास्टिंगचा मेंटर आणि भारतातला एक फेमस पॉडकास्टर आणि पॉडकास्टिंग कोच। सो जिम रॉन या लेखकांनी म्हटल्याप्रमाणे की आपण ज्या 5 लोकांबरोबर सतत राहतो त्या 5 लोकांसारखे आपण होतो। आणि विचार करून बघा की काही दिवस आपण काही गायकांच्या संगतीत राहिलो तर साधारण आपण तसा विचार करायला लागतो, तेच आपण काही वाईट संगतीत राहिलो तर आपण तसा विचार करायला लागतो। सो ज्या लोकांबरोबर आपण वेळ घालवतो, ज्या लोकांबरोबर आपण राहतो, त्या लोकांचे विचार हे आपले विचार बनायला लागतात। आणि म्हणूनच पॉझिटिव्ह लोकांबरोबर जास्त वेळ घालवणं हे खूप महत्त्वाचं आहे। मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे फिल्टर लावा, ब्लॉक करा, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यापेक्षा निगेटिव्ह लोकांबरोबर राहणं, वेळ घालवणं हे थांबवलं पाहिजे, आणि पॉझिटिव्ह लोकांबरोबर वेळ घालवणं वाढवलं पाहिजे। आणि आजकालच्या जगामध्ये फक्त हे फिजिकल जगातच नाही, व्हर्च्युअल जगात पण हेच सत्य आहे की व्हर्च्युअल जगामध्ये इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती तुम्ही कोणाला फॉलो करताय, तुम्ही काय बघताय, तुम्ही काय ऐकताय हे खूप महत्त्वाचं आहे। दुसऱ्याला टपली मारून हसणारे व्हिडिओज तुम्ही जास्त बघायला लागले तर साधारण तशीच मानसिकता आपली बनत जाते। पण तेच काहीतरी पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह आपण बघायला लागलो तर आपली मानसिकता तशी पण बनायला लागते। आणि हे खूप सोपं आहे व्हर्च्युअल जगामध्ये की आपल्याला काय बघायचं आहे हे ठरवणं। आपण ज्या प्रकारचे व्हिडिओज, ज्या प्रकारचे रील्स हे आपण जास्त बघू त्याच प्रकारचा कंटेंट आपल्याला जास्त बघायला मिळतो। आणि थोडीशी स्वतःची ॲडव्हर्टाईजमेंट करायची तर हा पॉडकास्ट पण लोकांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांच्या पण आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह कंटेंट त्यांना ऐकायला मिळेल। बाय द वे तुम्ही म्हणाल की तुला काय जात आहे तिथे बसून लोक क्या कहेंगे याच्यावरती भाषण करायला, पण जेव्हा खरंच करायची वेळ येते तेव्हा किती भीती वाटते, किती प्रेशर असतं, किती दडपण असतं हे तुला काय माहिती। पण मी पण या सगळ्यातनं गेलेलो आहे। हा पॉडकास्ट सुरू करायच्या आधी मला किती टेन्शन होतं, काय परिस्थिती होती, ऐकायची माझी स्टोरी।
ए नचिकेत, बघता बघता इन्स्पिरेशन कट्टाचे 50 एपिसोड होत आहे। खूप छान होता ना हा प्रवास, पण मला अजूनही आठवत आहे ज्यावेळेस तू फर्स्ट एपिसोड रिलीज करणार होतास, खूप नर्वस होतास ना तू, खूप टेन्शन असेल ना तुला त्या दिवशी, तर की कसं होईल, कसा रिस्पॉन्स मिळेल, काय वाटेल लोकांना। ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुला एपिसोड रिलीज करायचा होता त्या दिवशी काय फिलिंग होतं तुला, काय वाटत होतं?
हो ना, म्हणजे मला अजूनही तो दिवस आठवतोय। शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटत होतं ऑडिओ फाईल डिलीट करावी, माझा आवाज बेकार आहे, कॉन्फिडन्स लो आहे, माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी इतक्या खराब आहेत की इन्स्पिरेशन असं काहीतरी नाव असलेलं एखादी गोष्ट मी चालू करतो आहे हे ऐकल्यावर लोक हसतीलच. पण तुला सांगू का प्रिया, त्या दिवशी ना मी एक वेगळाच अनुभव घेतला. म्हणजे आपले ना दोन मन असतात, एक सकारात्मक मन जे म्हणतं कर रे बिंदास्त, घाबरू नकोस, लोक गेले फुली फुली फुली, आणि दुसरं नकारात्मक मन जे नेहमी म्हणतं की नाही रे नाही जमणार आपल्याला, हसतील लोक, फेल होऊ शकतोस किंवा फेल होशील, तू बघशील तर प्रत्येक घटनेच्या वेळेस ह्यापैकी एक मन दुसऱ्या मनाला ओव्हरपॉवर करतं आणि एक मन जास्त स्ट्रॉंग ठरतं. आणि त्यावेळेस जे मन जास्त पॉवरफुल ठरतं त्याचं आपण ऐकतो. त्या दिवशीच्या आधी तुला सांगतो प्रिया, प्रत्येक अशा वेळेस जेव्हा एखादी गोष्ट जी आपल्यासाठी खूप चांगली नाही ना, अशा घटनेच्या वेळेस जे सकारात्मक मन असतं ना ते पॉवरफुल ठरलं माझ्या बाबतीत तरी. म्हणजे बघ ना, सिगरेटचा तो पहिला झुरका घेताना, दारूचा पहिला घोट घेताना, इतर अनेक कांड करताना जे इथे सांगता पण येणार नाहीत, त्या प्रत्येक वेळेस सकारात्मक मन पॉवरफुल ठरलं आणि लोक गेले तेल लावत, हे कर ही फीलिंग ओव्हरपॉवरिंग ठरली आणि मी ते केलं. आणि बघ ना, अशा प्रत्येक वेळेस जेव्हा आपली आपल्यासाठी चांगली अशी गोष्ट असते ना ज्याचा आपल्याला फायदा होणार असतो, तेव्हा साला आपलं नकारात्मक मन पॉवरफुल बनतं. म्हणजे शाळेत असताना नेहमी वाटायचं उभं राहून शिक्षकांना सांगावं की मला एकही अक्षर कळत नाही आहे, समजेल अशा भाषेत शिकवा, पण सगळे असतील ही भीती ओव्हरपॉवरिंग व्हायची. नोकरीत, कामाच्या ठिकाणी आपली बाजू मांडताना पण असंच व्हायचं. आठवलं ना तर हजार असे इन्सिडेंट्स आठवतील की जेव्हा माझ्यासाठी एखादी गोष्ट चांगली ठरणार होती, ती केली असती तर सुखी राहिलो असतो, पण प्रत्येक अशा वेळी सकारात्मक मनाने कच खाल्ली. काय जादू आहे ना, म्हणजे वाईट गोष्टी करताना आपल्याला कधीच असं वाटत नाही की लोक काय म्हणतील, पण एखादी चांगली गोष्ट करताना लोक काय म्हणतील याचा इतका विचार आपण करतो की ते ती चांगली गोष्ट करतच नाही. असो, पण त्या दिवशी जादू झाली. माझ्या नकारात्मक मनाने कितीही प्रयत्न केला तरी माझ्या सकारात्मक मनाने ठरवलं होतं, लोक गेले फुली फुली फुली, मी पॉडकास्ट करणारच. आता 50 एपिसोड, 6 पॉडकास्ट, मी पॉडकास्टर ब्रँड, पॉडकास्ट कोचिंग, नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड, टॉप रँकिंग मराठी पॉडकास्ट आणि 125,000 जास्त लिसन्स. खरंच डर के आगे जीत आहे म्हणतात ना, ते खरंच आहे असं वाटतं. सॉरी खूप बोललो,
पण हा सगळा प्रवास खूपच मस्त होता. मी पाहते तू किती हार्डवर्क करतो आहे या सगळ्या गोष्टींसाठी, आणि तुझ्या पुढच्या या प्रवासासाठी तुला खूप खूप जास्त शुभेच्छा.
थँक्यू, थँक्यू प्रिया. आणि लोक म्हणतील की नवरा बायको मिळून स्वतःचंच तारीफ करतात आहे, पण प्रियाचा पण या सगळ्याच्यात खूप मोठा हातभार आहे. म्हणजे डायरेक्टली पण इनडायरेक्टली पण, डायरेक्टली म्हणजे या पॉडकास्टचं जे आर्टवर्क आहे इन्स्पिरेशन कट्टाचं, ते प्रियानी स्वतःच्या हातांनी केलेलं आहे. आणि म्हणजे मी हे सगळं रेकॉर्डिंग करत असताना आणि सगळं करत असताना आमच्या मुलाला सांभाळणं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या तिने खूप छान पद्धतीने हाताळल्या, त्याच्यामुळे मला मेहनत करायला स्कोप मिळाला. सो प्रियाचे पण खूप खूप धन्यवाद त्याच्यासाठी.
अब्बा नहीं मानेंगे.
जाओ उनके पास, प्यार से समझा उनको. आज डर मत फरार, नहीं तो 50 साल बाद जब तू बूढ़ा होकर ऐसी किसी अस्पताल में पड़ा होगा और मरने का इंतजार कर रहा होगा, तब सोचेगा कि लेटर हाथ में था, टैक्सी गेट पर थी, जरा सी हिम्मत कर लेता ना तो सारी जिंदगी कुछ और हो सकती थी.
समजा तुम्हाला सांगितलं की हे तुमच्या आयुष्यातले शेवटचे 6 महिने आहेत, जे करायचं ते करून घ्या. कुठल्या कुठल्या गोष्टी करू हो आपण? फॅमिली बरोबर वेळ घालवणं, स्वतःची पॅशन फॉलो करणं, फिरायला जाणं जिथे जायचं होतं तिथे फिरून येणं, ज्याला सॉरी कधीतरी म्हणायचं होतं ते त्याला सॉरी म्हणणं, कोणातरी थँक्यू म्हणायचं राहून गेलं असेल त्याला थँक्यू म्हणणं, कोणाला तरी माफ करायचं असेल तर माफ करून टाकणं, मुलाबायांसाठी पैसे कमवून ठेवायचे असेल तर ते पैसे कमवून ठेवणं, आयुष्यात ज्या ज्या गोष्टी वाटल्या की ज्या करायला हव्या होत्या आपण केल्या नाही, कदाचित त्याच सगळ्या गोष्टी आपण शेवटच्या 6 महिन्यात करू. कोणी असेल का असं की जो असं म्हणेल की शेवटच्या 6 महिन्यात मी ऑफिसमध्ये माझ्या करिअरला प्रायोरिटी देईल, आत्तापर्यंत जे सहन करत आलो ते सहन शेवटचे 6 महिने पण करेल? नाही ना. सो पकडूया की आपल्या आयुष्यातले शेवटचे 6 महिने चोरलेले आहेत आणि आता आपल्याला जगायचं आहे, स्वतःसाठी जगायचं आहे. कारण करोनाने शिकवलं आहे की शेवटचे 6 महिने कधी सुरू होतात हे कोणालाच सांगता येत नाही. सो कशाला वाट बघायची? दोनच गोष्टी लक्षात ठेव, फेल्युअर इज अन इव्हेंट, इट इज नॉट द पर्सन. आणि लोक गेले,
प्लॅनिंग बरंचसं करतो आपण, विचार पण भरपूर केला जातो, 2023 रिझोल्युशन पण खूप सारे मांडले असतील तुम्ही, पण शेवटी काय आहे हे सगळं विचारांमध्येच राहतं. कारण अरे किती विचार विचार विचार, मी दरवर्षी तेच ठरवतो आणि दरवर्षी पुन्हा तेच होतं, होत तर काहीच नाही याच्यामध्ये. आणि असं का व्हावं? कारण बरोबर आहे, आपण फक्त विचारच केला ना, आपण त्याच्यावरती ऍक्शन कुठे घेतली? की आपण फक्त ठरवलं की मी हे करणार आहे, पण दुसऱ्या दिवशी पण पुन्हा तेच ठरवलं की मी हे करणार आहे, त्याच्यावरती ऍक्शन झालीच नाहीये. म्हणजेच काय की जर एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल किंवा ती पूर्णत्वाला न्यायची असेल तर मिसिंग काय असतं? तर ऍक्शन मिसिंग असते. आणि हे मी तुम्हाला का सांगतेय, कारण नक्कीच माझ्या आयुष्यात जे काही बदल मी घडवले त्याचं फळ फक्त मी एकालाच देईन, त्याचं सगळं श्रेय मी एकालाच देईन, ऍक्शन, जस्ट टेक ऍक्शन. आणि हे मी नेहमी स्वतःलाही म्हणते की जस्ट टेक ऍक्शन. कारण आत्तापर्यंत सुषमाची केडी सुषमा होण्यासाठी जर कोणी मदत केली असेल तर फक्त ऍक्शनने केली, कारण सुषमा अगोदर फक्त विचार करायची, केडी सुषमा फक्त आता ऍक्शन घेतेय. आणि नक्कीच मी जे काही कोचिंग करते, ट्रेनिंग करते इंडियामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा जे काही करते, या सगळ्यांचा प्रवासाची सुरुवात जर कशानं झाली असेल तर विचारांपेक्षा मग पहिल्यांदा ऍक्शननी झाली. खूप सारे विचार करून झाल्यानंतर असं वाटलं आता बास दमले मी, आता फक्त आपण ऍक्शन घेऊया, आणि तिथून सुरुवात झाली की आता आपण ठरवलं. आणि मी तुम्हालाही सांगेन की आता फक्त एवढंच ठरवा या वर्षामध्ये की फक्त ऍक्शन घ्यायची आपल्याला, आणि ऍक्शन जी काही घेऊ त्याच्यातून जर काही बिघडलं तर ते बिघडलेलं दुरुस्त कसं करायचं, आणि जर ते व्यवस्थित आलं तर ते व्यवस्थित झालेलं अजून पुढे कसं न्यायचं, याच्यासाठी लागणारे विचार मात्र आपण नक्कीच करणार आहे, पण ऍक्शन नंतरचे विचार आपण करणार आहे. तर आजपासून फक्त आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे. ऍक्शन कारण आपण खूप स्वप्न बघितलेत, आपण ती पूर्ण करू शकतो, आणि ती पूर्ण करण्यासाठी लागणारं जे काय आहे ते फक्त आणि फक्त ऍक्शनमध्ये. छोटीशी घ्या प्रत्येक गोष्ट, थोडी थोडी करा, एक एक स्टेप एका वेळेला चालत चला, पण एकेका स्टेपने तुम्ही नक्कीच तिथपर्यंत पोहोचलेला असणार. पण नक्कीच म्हणून खूप साऱ्या विचाराने तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार नाहीये, म्हणून आजपासून फक्त आणि फक्त ऍक्शन. सो जस्ट टेक ऍक्शन.
सो 47, 48, 49 आणि 50 असे 4 भाग आपण एकाच विषयावर बोलत होतो, तो म्हणजे प्रोक्रास्टिनेशन, दिरंगाई चालढकल. विचार आपण खूप करतो, प्लॅनिंग खूप करतो, ॲक्शन घेत नाही, काम करत नाही, स्वप्न बघितली जातात पण त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे वाटचाल होत नाही. ती का होत नाही याची अनेक कारणं आहे. आपण स्वतःलाच कारणं देत असतो, हे काम मला जमणार नाही, लोक काय म्हणतील, हे त्यातलं एक खूप महत्त्वाचं कारण आहे. सो आय होप की हे 4 एपिसोड ऐकल्यावरती काहीतरी ॲक्शन घेण्यासाठी मदत होईल. प्रोक्रास्टिनेशनचा हा टॉपिक इथे आपण संपवतो आहे, पुढच्या वेळेस आपण दुसरा टॉपिक घेऊन येणार आहे. आजच्या या एपिसोडमध्ये ज्या लोकांचा सहभाग होता त्यांची नावं घेणं आवश्यक आहे. स्टोरी टेलर आणि लेखक महक मिर्झा प्रभू, पॉडकास्टिंगचा माझा मेंटर, भारतातला एक प्रसिद्ध पॉडकास्टर आणि पॉडकास्टिंग कोच विजय गौतम, आपले लाईफ कोच मिलिंद जाधव, उद्योजक राहुल नार्वेकर, उद्योजिका आणि ज्यांचं मिशन आहे एक्सपोर्टर बनवण्याचं, त्या केडी सुषमा, 3 इडियट्स या सिनेमातले डायलॉग्स याच्यात वापरण्यात आलेले आहे, ते जिथून वापरले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्या या एपिसोडचे स्पॉन्सर्स ट्रान्सलेशन पॅरेशिया. सो तुम्ही अजूनपर्यंत इन्स्पिरेशन कट्टाला 5-स्टार रेटिंग दिलं नसेल तर आत्ता द्या. पुन्हा भेटू पुढच्या वेळेस एका नवीन टॉपिकसोबत, तोपर्यंत बाय बाय.
हा पॉडकास्ट कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा inspiration.katta@gmail.com वर. धन्यवाद.